नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या काल झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पथकानं घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. राजकीय नेत्याच्या हत्येमुळे विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप करतानाच गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रिय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नांदेडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह चार ठाणे अंमलदारांना निलंबित करण्याचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी निर्गमित केले आहेत. शहरातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नियुक्त विशेष पथकातील पोलीस अधिकारी कर्मचारी वाळू माफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडूनच पैसे वसुली करत असल्याची बाब निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर या पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आज नांदेडमध्ये महिला आनंद मेळावा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून महिला भगिनींसह नागरिकांशी संवादाचा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होत असून मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बरेळाजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थीही उपस्थित असणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डी इथं साईबाबांचा 106वा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. 3 दिवसीय चालणाऱ्या या सोहळ्याचा आज समारोप होत आहे. विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी देहत्याग केला होता. शिर्डीत परवापासूनच विविध धार्मिक विधी आणि श्री साई सच्चरित्र पारायणाला सुरुवात झाली. काल उत्सवाचा मुख्य दिवस होता. दरम्यान साईबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील सावळी विहीर इथं शिर्डी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीचं आणि संरक्षणविषयक डिफेन्स क्लस्टरचं भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल झालं. राज्यात 5 ठिकाणी डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळं विशेषतः सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचं आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका इथल्या तंती बाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखिरा येथील पूजनीय जोशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले खेदजनक असून मंदिरं आणि देवतांची विटंबना आणि नुकसान जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं भारतानं म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं शासकीय संस्था मंडळं सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करावं असे निर्देश शासनानं दिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात सुद्धा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ नामदेव भोसले यांनी केलं आहे. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची आज ऑस्ट्रेलियाशी लढत होत आहे. संयुक्त अरब अमिरात UAE शारजाह इथं आज संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीतील 4 संघात स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतला पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.